नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब. प्राचीन ज्ञानाची आधुनिक तंत्रज्ञानाशी प्रभावी सांगड घातल्यास भारत पुन्हा विश्वगुरु होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत आरोग्याचा जागर. मराठवाड्याच्या अनेक गावात वेळामोशेचा सण उत्साहात साजरा. आणि 19 वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेचं भारतासमोर 139 धावांचं आव्हान. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. या अधिवेशनात लोकसभेच्या 15 बैठका होऊन 111% कामकाज झाल्याची माहिती अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली. तर 92 तास कामकाज झालेल्या राज्यसभेत या सत्राची उत्पादकता 121% राहिल्याची माहिती सभापती CP राधाकृष्णन यांनी दिली. राज्यसभेचे सभापती या नात्यानं आपलं पहिलंच अधिवेशन होतं असं सांगून उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी वरिष्ठ सदनाचे उपसभापती, तालिका सदस्य, सभागृह नेते आणि विरोधी पक्ष नेत्यांचे आभार मानतानाच कामकाजात वारंवार व्यत्यय असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यासाठी सर्व सदस्यांनी आत्मपरीक्षण करावं असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एकंदर झालेल्या कामकाजाचा हा संक्षिप्त आढावा.
1 डिसेंबर पासून सुरू झालेल्या या हिवाळी अधिवेशनात वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त चर्चा झाली. तसंच निवडणूक सुधारणा विषयावरही सविस्तर चर्चा झाली. रोजगार, विमा क्षेत्रातल्या सुधारणा तसंच ऊर्जा सुरक्षा यासारख्या महत्वाच्या विषयांवरही दोन्ही सदनात सखोल चर्चा पार पडली. महत्वाची 5 विधेयकं या अधिवेशनात मंजूर करण्यात आली. यामध्ये विकसित भारत रोजगार हमी उपजीविका विधेयक, शांती विधेयक, विमा सुधारणा विधेयक तसंच निरसन आणि सुधारणा विधेयकाचा समावेश आहे.
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राबवण्यात येत असलेल्या मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्तानं रायगडावर होत असलेल्या सोहळ्याचं अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिलं आहे. लंके यांनी पंतप्रधानांची संसदेत भेट घेतली. पंतप्रधानांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केल्याचं खासदार लंके यांनी सांगितलं. खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रियंका गांधी तसंच महाराष्ट्रातील इतर खासदार यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत 250 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या अनेक वाड्या वस्त्या पक्क्या रस्त्यांपासून वंचित असल्याचं यावेळी लंके यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिलं. प्राचीन ज्ञानाची आधुनिक तंत्रज्ञानाशी प्रभावी सांगड घातल्यास भारत पुन्हा एकदा विश्वगुरु होऊ शकतो असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातील वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. भारत हा नवनिर्मितीचा मूळ स्रोत असल्याचं सांगताना मुख्यमंत्री म्हणाले,
जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 25% कॉन्ट्रीब्युशन असलेला भारत आज या ठिकाणी पुन्हा एकदा प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात पुढे जातो आहे. आणि त्या दिशेने जात असताना ज्या मूळ तत्वांच्या आधारावर भारताने अगदी प्राचीन काळामध्ये प्रगती केली ती तत्व समजून जर आम्ही त्याचा आधुनिकतेशी मिलाप केला तर पुन्हा एकदा भारत हा विश्वगुरु होऊ शकतो अशा प्रकारच्या फिलॉसॉफीने जगभरातले जे आमचे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना जोडण्याचं काम या फोरमच्या माध्यमातून होत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता AI उद्योगांमध्ये आमूलाग्र बदल होत असून या इनोव्हेशनमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता भारतात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. 54 आफ्रिकी देशांसाठीची एक भव्य इमारत मुंबईत लवकरच उभारली जात असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना आफ्रिकेकडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. आफ्रिकेत उत्पादन सुरू झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल होईल आणि त्याचं नेतृत्वही भारत करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 64वा गोवा मुक्ती दिन आज साजरा होत आहे. 1961 साली गोव्याला पोर्तुगीज राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज पणजीत ध्वजारोहण करण्यात आलं. पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनी संचलनातून दिलेली मानवंदना मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली. निसर्ग सौंदर्यानं संपन्न असलेलं आपलं राज्य स्वच्छ ठेवण्याचा आणि इथली शांतता अबाधित ठेवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा देत या मुक्तीलढ्यासाठी लढा देणाऱ्या शूरवीरांचं स्मरण केलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेला मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुंबईत वार्ताहरांना सांगितलं. नाशिक जिल्हा न्यायालयानं सदनिका अपहार प्रकरणी दोषी ठरून शिक्षा दिल्यानंतर त्यांनी काल राजीनामा दिला. नाशिक न्यायालयाच्या शिक्षेला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं असून आज त्यावर सुनावणी होणार आहे. दरम्यान कोकाटे यांची आज मुंबईच्या रुग्णालयात अँजिओग्राफी झाली. त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस काल रात्रीच मुंबईत पोहोचले होते. सकाळी पोलिसांनी डॉक्टरांशी चर्चा करून कोकाटे यांच्या प्रकृतीविषयीचा जबाब नोंदवून घेतला. नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत आज आरोग्याचा जागर करण्यात येत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्य प्रदर्शन आणि तपासणी शिबिर भरवण्यात आलं होतं. कंधार लोह्याचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. आरोग्य विषयांवर आधारित पथनाट्य आणि गीतांच्या माध्यमातून यात्रेत आलेल्या भाविकांचं मनोरंजनातून प्रबोधन करण्यात येत आहे. या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे आरोग्य प्रदर्शन आणि तपासणी शिबिर 25 डिसेंबरपर्यंत भाविकांसाठी खुलं राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगर पंचायतीसाठी उद्या मतदान होत आहे. 17 प्रभाग आणि नगराध्यक्ष पदासाठी नागरिकांनी मतदान करायचं आहे. पैठण तसंच गंगापूर इथल्या प्रलंबित जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. छत्रपती संभाजीनगर हे आगामी काळात इलेक्ट्रिक वाहन उद्योगाचं केंद्र म्हणून ओळखलं जाईल असा विश्वास अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं SFS शाळेच्या मैदानावर महाराष्ट्र ट्रेड फेअर या भव्य प्रदर्शनाचं सावे यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. शहरात आलेल्या मोठ्या उद्योगांचा सावे यांनी आढावा घेतला. मराठवाड्याच्या अनेक गावात आज वेळ अमावशेचा सण उत्साहात साजरा होत आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यासह बीड तसंच सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात हा सण उत्साहात साजरा होतो. काळ्या मातीप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या सणात वनभोजनाचं खास महत्व आहे. या ऋतूत पिकणाऱ्या भाज्या एकत्रित करून शिजवलेली भज्जी, आंबील, ज्वारी बाजरीची उंडे, तिळाच्या पोळ्या, वांग्याचं भरीत अशा खास ग्रामीण चवीच्या पदार्थांचा शेतात सहभोजनातून आस्वाद घेतला जातो. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी लातूर जिल्ह्यातल्या शिरूर ताजबंद इथं आपल्या शेतावर पारंपरिक पद्धतीनं वेळा अमावशा साजरी केली. पाटील कुटुंबीय आणि आप्त परिवार मोठ्या उत्साहानं यात सहभागी झाला. 19 वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका यांच्यात उपांत्य फेरीचा पहिला सामना सुरू आहे. मैदान ओलं असल्यानं सामना प्रत्येकी 20 षटकांचा खेळवण्यात येत आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. श्रीलंकेनं निर्धारित 20 षटकात 8 बाद 138 धावा करत भारतासमोर 139 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 11व्या षटकात 2 बाद 81 धावा झाल्या होत्या. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेला T20 मालिकेतला आज अखेरचा 5वा सामना खेळवला जात आहे. अहमदाबाद इथं आयोजित या सामन्याला सायंकाळी 7 वाजता प्रारंभ होईल. थंडीच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पहाटे आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केलं आहे. लहान मुलं, वृद्ध, रक्तदाब आणि हृदयरोगानं त्रस्त असणाऱ्यांनी गरम कपड्यांचा वापर करावा, वाप घ्यावी, पिकांवरची संभाव्य रोगराई टाळण्यासाठी फवारणी करावी, वाहन चालकांनी धुक्यात विशेष काळजी घ्यावी असं आवाहन शेळके यांनी केलं. राज्यात आज सर्वात कमी 7.3° सेल्सिअस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल नाशिक इथं 7.4, पुण्यात 8.3 तर साताऱ्यात 10° तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं 8.5° तर छत्रपती संभाजीनगर इथं 11.2° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका महिलेचा अवमान केल्याप्रकरणी आज छत्रपती संभाजीनगर इथं काँग्रेसच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब. प्राचीन ज्ञानाची आधुनिक तंत्रज्ञानाशी प्रभावी सांगड घातल्यास भारत पुन्हा विश्वगुरु होऊ शकतो, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत आरोग्याचा जागर. मराठवाड्याच्या अनेक गावात वेळ अमावशेचा सण उत्साहात साजरा. आणि 19 वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेचं भारतासमोर 139 धावांचं आव्हान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.